नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी आयज दिल्लीन केंद्रीय पर्यावरण मंत्री आनी केंद्रीय रेल्वे मंत्री हांची भेट घेवन तरेकवार विशयाचेर चर्चा केली. स्वामी विवेकानंद हांचे विचार समाजाक उंचायेचेर व्हरून दवरपी आसले. तांच्या विचारांचो वारसो जपप ही आयच्या तरणाट्याची जापसालदारकी आसा अशें गोंय भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक हांणी म्हटला. गोंय सरकारान गोंय माहिती तंत्रगिन्यान खात्याक राज्यातले टॅलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर फास्ट ट्रॅक करपाक नोडल एजन्सी म्हूण नेमला. आनी नागरी पुरवण आनी गिरायक खात्यान LPG सिलिंडराच्या पुरवण आनी वितरणाच्या कांय गैरप्रकाराविशी हुस्को उक्तायला. पुराय खबरो. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी आयज दिल्लीन केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव तशेंच केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांची भेट घेवन तरेकवार विशयाचेर चर्चा केली. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांचे फुडारपणाखाला GST मंत्रीगटांची बसका जाली. GST मंत्रीगट बसके खातीर मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हे बेरेस्तारा राती दिल्ली गेल्ले. तांचे सयत सभापती रमेश तवडकर हे लेगीत गेल्ले. शुक्रारा सकाळी सभापती तवडकर आनी मुखेलमंत्री सावंत हांणी केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव हांची भेट घेतली. तरेकवार प्रकल्पांखातीर राना मंत्रालयांची मान्यताय दिवपाचेर चर्चा जाली. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांजे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांची भेट घेतली. कोंकण रेल्वेच्या मुळाव्या सुविधांमधी वाढ करपाची मागणी मुखेलमंत्र्यांनी केली. इतले मजगती दिल्लीन मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या फुडारपणाखाला GST मंत्रीगटांची बसका जाली. GST येणावळीचो नियाळ घेवपा सयत राज्य आणि केंद्रामधी समन्वय साधपाचेर बसकेन चर्चा जाली अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी ट्विट करून दिल्या. स्वामी विवेकानंद हांचे विचार सगळ्या समाजाक उंचायेचेर व्हरून दवरपी आसले. ते खातीर तांच्या विचारांचो वारसो जपप ही आयच्या तरणाट्या पिळगेची जापसालदारकी आसा अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे गोंयचे प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक हांणी उक्तायली. स्वामी विवेकानंद हांच्या नावान मडगांवच्या रवींद्र भवनान सुरू केल्ल्या स्वामी विवेकानंद केंद्रान आयज विवेकानंदांची 123वी पुण्यतिथी पाळली. मडगांवच्या ह्या विवेकानंद केंद्रान वाचनालय आनी संशोधन केंद्रा खातीर तजवीज करतले अशें तांणी सांगले. आयच्या ह्या सुवाळ्याक मडगांवचे आमदार दिगंबर कामत हे हाजीर आशिल्ले. विवेकानंद हांचे पांय मडगांवच्या भुयेक लागिल्ल्यान मडगांवची भूंय पावन जाल्या अशें मत तांणी उक्तायले. शिकागोच्या धर्मसभेन वचचे पयली आदी क्रिस्ती धर्म शास्त्राचो अभ्यास करपा खातीर स्वामी विवेकानंद गोंयांत आयिल्ले आनी त्या वेळार तांचो राबितो मडगांवां आशिल्लो हाची याद ह्या वेळार काडली. ह्या वेळार कामत हांचे हस्तुकी मडगांव रविंद्र भवन वाठारांत चाफ्याचे रोपे लायले. रविंद्र भवनचे उपाध्यक्ष मनोहर बोरकार हांणी सगळ्यांक येवकार दिलो जाल्यार पुनम बुधोलकार हांणी सगळ्यांचे उपकार मानले. गोंय सरकारान गोंय माहिती तंत्रगिन्यान खात्याक राज्यातले टॅलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर फास्ट ट्रॅक करपाक नोडल एजन्सी म्हण नेमला. हे फाटभुंयेर गोंय माहिती तंत्रगिन्यान खातें राज्यांत मोबायल टॉवर्स, अंडरग्रावंड केबलिंग तशेंच डिजिटल कनेक्टिविटी तशेंच डिजिटल साधन सुविधेविशी खात्यान चालीक लायिल्ले ई पोर्टल वरवीं काम जशें की ना हरकत दाखले तशेंच हेर कामां हाताळटले. प्रशासकीय सेवा बेगोबेग लोकां मेरेन पावच्यो, वेगवेगळ्या कामांचे अर्ज बेगोबेग निकालान काडचे तशेंच इंटरनेटचो उपेग चडांत चड करून प्रशासकीय कामां बेगोबेग जावची म्हूण IT खातें नोडल एजन्सी म्हण काम पळयतले. केंद्रीय घर मंत्री अमित शाह हांणी आयज पुण्यांतल्या राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या आवारांत महान मराठा झुजारी पयल्या पेशवा बाजीरावाच्या पुतळ्याचे अनावरण केले. हे वेळार तांणी म्हटले की
पेशवा बाजीराव का एक स्मारक बनाने की सबसे उचित जगह अगर कोई है तो NDA पुणे की अकादमी, क्योंकि जहां से देश की तीनों सेनाओं के सूत्रधार प्रशिक्षित होकर निकलते हैं वहां बाजीराव पेशवा की मूर्ति से प्रेरणा लेकर अगर हमारे भविष्य के सेनानी जाते हैं तो मुझे विश्वास है कि कई सालों तक भारत की सीमाओं को कोई छूने का साहस नहीं कर सकता.
7 जुलै 2025 दिसा IKRA KV सांगे फिडराचेर ताकनिकेचे दुरुस्ती काम करपाचे आशिल्ल्यान सकाळी 9 ते सांजेची 5:30 वरां मेरेन वर्कटॉप पिराराज झरीवाडो आणि सरभोवतणच्या वाठारांत वीज पुरवण जावची ना. तशेंच 8 जुलै 2025 दिसा 11 केवी सांगे फिडराचेर ताकतिकेचें दुरुस्ती काम करपाचें आशिल्ल्यान सकाळीं 9 ते 5:30 मेरेन दांडो पेट्रोल पंप आणि सरभोवतणच्या वाठारांत वीज पुरवण जावची ना. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
नागरी पुरवण आणि गिरायक खात्यान एलपीजी सिलिंडराच्या पुरवण आणि वितरणातल्या काय गैरप्रकाराविषयी हुस्को उक्तायला. हातून उण्या वजनाचे सिलिंडर, सुरक्षा सिलान बिगाड, तसेच गिरायकांच्या सुरक्षेक धोको निर्माण करपी आणि गिरायकांच्या हक्काचे उल्लंघन करपी हेर असुरक्षित वितरण पद्धतींचो आसपाव असा. या संदर्भात खात्यान गोय राज्यातल्या सगळ्या एलपीजी गिरायकांक सुचवणी जारी केल्या. गिरायकांनी डिलिव्हरीच्या वेळार एलपीजी सिलिंडराचे वजन करून घेवचे, तुटलेले टेम्पर्ड वा सैल सेफ्टी आशिल्ले सिलिंडर स्विकारचे न्हय. अधिकृत एलपीजी वितरकांकडल्यान फकत अखंड सेफ्टी कॅप आणि सील आशिल्ले सिलिंडर स्विकारचे असे सुचयला. वितरकान गिरायकांक एलपीजी सिलिंडर दिवपाची सामान्य पद्धत फकत घरांत पावोवप असा. गिरायकांक विक्रेते वितरक फकत घरगुती वितरण असतात. विक्रेत्यांक वा वितरकांक संबंधित अधिकाऱ्याच्या मान्यते खेरीज विहित केल्ल्या रकमे परस चड कसलीच रक्कम घेवपाक मेळना. दुबावी चोरी, वजन चड आशिल्ले सिलिंडर, सुरक्षेची चूक आशिल्ली अशी खंयची कागाळ आसल्यार 08322226084 वा 1800233006 ह्या क्रमांकाचेर संपर्क करचो असे सांगला. सगळ्या नागरिकांनी सादूर रावचे आणि माहिती आशिल्ले गिरायक म्हणून आपले हक्क वापरचे असो उलो खात्यान मारला. रोजगार निर्माण, रोजगार क्षमता आणि सामाजिक सुरक्षा वाढवपा खातीर केंद्र सरकारान रोजगार संलग्न प्रोत्साहन येवजण मंजूर केल्या. रोजगार निर्मितीक मजत करपा खातीर हे येवजणे अंतर्गत कर्मचाऱ्यांक आणि मालकांक उर्बा दितात. हे येवजणे अंतर्गत पहिले फावट काम करपी कर्मचाऱ्यांक एका महिन्याचो पगार 15,000 रुपया मेरेन मेळपाक शकता आणि मालकांक अतिरिक्त रोजगार निर्मिती खातीर 2 वर्सां मेरेन सुविधा दितले. तसेच उत्पादन क्षेत्रा खातीर आनीक 2 वर्सां खातीर वाढीव लाव दितले. ईपीएफओ कडेन पहिले फावट नोंदणी करपी कर्मचाऱ्यांक 15,000 रुपया मेरेन 1 महिन्याचो ईपीएफ पगार 2 हप्त्यांनी दितले. 1,00,000 रुपया मेरेन पगार आशिल्ले कर्मचारी पात्र आसतले. पहिलो हप्तो 6 महिन्याच्या सेवे उपरांत आणि दुसरो हप्तो 12 महिन्याच्या सेवे उपरांत आणि कर्मचाऱ्यान अर्थीक साक्षरताय कार्यक्रम पुराय केले उपरांत दिवपान येतलो. बचतीची संवय लावपा खातीर प्रोत्साहन रकमेचो एक भाग ठराविक काळा खातीर बचत खात्यान कायम ठेव म्हूण दवरतले आणि उपरांत कर्मचारी ही रक्कम काढपाक शकतलो. खास करून उत्पादन क्षेत्राचेर भर दिवन सगळ्या वाठारांनी अतिरिक्त रोजगार निर्माण करपाचो उद्देश असा. 1,00,000 रुपया मेरेन पगार आशिल्ल्या कर्मचाऱ्यां खातीर मालकांक प्रोत्साहन मेळटले. उण्यान उणे 6 महिने शेगीत रोजगार आशिल्ल्या प्रत्येक अतिरिक्त कर्मचाऱ्यां खातीर सरकार मालकाक 2 वर्सां खातीर दर वर्सा 3,000 रुपया मेरेन मजत दितले. उत्पादन क्षेत्रा खातीर 3र्या आणि 4र्या वर्सा खातीर शेगीत लेगीत दितले. ईपीएफओ कडेन नोंदणीकृत आशिल्ल्या आस्थापनांनी उण्यांत उणे 6 महिन्या खातीर उण्यांत उणे 2 अतिरिक्त कर्मचारी, 50 परस कमी कर्मचारी आशिल्ल्या मालकां खातीर वा 5 अतिरिक्त कर्मचारी, 50 वा त्या परस चड कर्मचारी आशिल्ल्या मालकां खातीर कायम स्वरुपान नियुक्त करचे पडटले. सध्या राज्यांत शेगीत पडपी पावसाक लागून लोकजिणेचेर परिणाम झाला. सरकारच्या आदेशा प्रमाण आयज राज्यांत शाळा बंद आशिल्ल्यो. फाटल्या 24 वरांत राज्यांत सगळ्यांत चड 99.1 मिलीमीटर पावसाची नोंद धार बांदोड्या जाल्या. त्या उपरांत सांग्या 96.5, केप्यां 70, पणजे 68, फोण्या 65, दाबोळे 61, मडगांवां 59.1, पोरणें गोंय 57.4, काणकोणा 54.2, पेडण्या 51.8, वाळपय 45, मुरगांव 42.2, साकळी 41.2 आणि म्हापशा 32 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्या. राज्यात आयज आणि फाल्यां ऑरेंज अलर्ट जारी केला. वेधशाळेन उटंगराच्या पावसाचा अदमास उक्तायला. परतून एक फावट मुखेल खबरो. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी आयज दिल्लीन केंद्रीय पर्यावरण मंत्री आणि केंद्रीय रेल्वे मंत्री हांची भेट घेऊन तरेकवार विषयाचेर चर्चा केली. स्वामी विवेकानंद हांचे विचार समाजाक उंचायेचेर व्हरून दवरपी असले. तांच्या विचारांचो वारसो जपप ही आयच्या तरणाट्याची जापसालदारकी असा असे गोय भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक हांणी म्हटला. गोय सरकारान गोय माहिती तंत्रगिन्यान खात्याक राज्यातले टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर फास्ट ट्रॅक करपाक नोडल एजन्सी म्हूण नेमला. आणि नागरी पुरवण आणि गिरायक खात्यान LPG सिलिंडराच्या पुरवण आणि वितरणाच्या काय गैरप्रकाराविषयी हुस्को उक्तायला. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबऱ्यो हांगाच सोपल्यो. नमस्कार.